आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोराडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, नंतरच मग कृती करा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आकाशवाणीवरच्या मन की बातमधून आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी. राज्यातल्या मोठ्या स्थानकांवर आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या 3 पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 115 भाग होता. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उदाहरणादाखल डिजिटल अटकेशी संबंधित फसवणुकीच्या फोन कॉलचं ध्वनिमुद्रण श्रोत्यांना ऐकवलं. फसवणूक करणाऱ्यांची कार्यपद्धती आणि अशावेळी आपण घाबरू न जायची खबरदारी याविषयी देखील त्यांनी श्रोत्यांना समजावलं. डिजिटल अटक कुठलीही अशी तरतूद कायद्यात नाही, तर ही फसवणूक आहे. अशा प्रकारची फसवणूक करणारे समाजाचे शत्रू आहेत असं ते म्हणाले. या सगळ्याचा प्रतिकार करण्यासाठी अनेक तपास यंत्रणा आणि राज्य सरकारं परस्पर सहकार्यानं काम करत असून त्यांच्यातल्या समन्वयासाठी राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्राची स्थापना केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा घटनांविरोधात नागरिकांनी 1930 या राष्ट्रीय सायबर मदत क्रमांकावर अथवा cybercrime.gov.in या पोर्टलवर कळवावं अशी माहितीही त्यांनी दिली.
रुको, बाद में सोचो और फिर एक्शन लो, ये 3 चरण आपकी डिजिटल सुरक्षा का रक्षक बनेंगे. साथियों, मैं फिर कहूंगा, डिजिटल एरेस्ट जैसी कोई व्यवस्था कानून में नहीं है. ये सिर्फ फ्रॉड है, फरेब है, झूठ है, बदमाशों का गिरोह है और जो लोग ऐसा कर रहे हैं वो समाज के दुश्मन है.
देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. अॅनिमेशन क्षेत्रामुळे भारतीयांची सर्वाधिक निर्मिती असलेल्या VR अर्थात आभासी पर्यटनालाही मोठी चालना मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या 28 ऑक्टोबरला जागतिक अॅनिमेशन दिवस साजरा होणार असून या निमित्तानं देशाला जागतिक अॅनिमेशन ऊर्जा केंद्र बनवण्याचा संकल्प करायचं आवाहनही त्यांनी केलं. आत्मनिर्भर भारताविषयी बोलताना प्रधानमंत्री म्हणाले,
एक बात तो मुझे सबसे ज्यादा अच्छी लगती है, वो ये है कि आत्मनिर्भरता का ये अभियान अब सिर्फ सरकारी अभियान नहीं है, अब आत्मनिर्भर भारत अभियान एक जन अभियान बन रहा है. हर क्षेत्र में उपलब्धियां हासिल कर रहे हैं.
देशात शारीरिक तंदुरुस्तीविषयी वाढत चाललेल्या जाणीवेच्या ऊर्जेचा आपल्याला अनुभव येत असल्याचं ते म्हणाले. भारताच्या कला आणि संस्कृतीबद्दल जगभरात असलेल्या आकर्षणाचाही उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तसंच काँग्रेस पक्षानं आपापल्या उमेदवारांच्या 3 याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कारंजा इथून न्यायिक पटनी, हिंगणघाटमधून अतुल वांदिले, अणुशक्तीनगर इथून फहद अहमद, हिंगणा इथून रमेश बंग, चिंचवडमधून राहुल कलाटे आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राजेशसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर आणि पारनेरमधून काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. यात दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे यांना तर अंधेरी पश्चिममधून सचिन सावंत यांना काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राजेश लाटकर आणि सांगलीतून पृथ्वीराज लाटकर काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. जागतिक उद्योग क्षेत्राबरोबरच जागतिक नेत्यांचाही भारताविषयीचा विश्वास वाढला आहे. जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. सुसज्ज सुविधांसोबतच महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीसाठी सर्वाधिक योग्य राज्य असल्याची जागतिक उद्योगांची भावना आहे. त्यामुळे विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. राज्य आणि केंद्र सरकार जिथं एकत्र काम करतात ती उद्योगांची साहजिकच पहिली पसंती असते असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. मुंबईत भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मोदी सरकारच्या 3 पर्वात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पपूर्तीसाठी समर्पितपणे वेगवान काम सुरू असून त्यासाठी महाराष्ट्राचा विकास वेगवान असायलाच हवा. स्वातंत्र्यानंतर उद्योग, तंत्रज्ञान, विमानतळ, रेल्वे वाहतूक, बुद्धिमत्ता, भौगोलिक सुविधा यांमध्ये महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे असंही त्यांनी सांगितलं. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघाचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं. आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या वतीनं आयोजित अंशकालीन वार्ताहरांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा उपस्थित होत्या. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सायबर पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
तो इस शुभ मुहूर्त भारत की टॉप 10 बाइक्स में से एक हीरो पैशन प्लस खरीद लाए मात्र 78,521 की शुरुआती एक्स शोरूम कीमत पर और वो भी 3,000 तक के नगद डिस्काउंट आसान और आकर्षक फाइनेंस सुविधाओं के साथ. डाउन पेमेंट केवल 1,999 रुपए से शुरू. तो इंतजार किस बात का, आज ही अपने नजदीकी हीरो शोरूम जाएं और घर लाएं अपनी पसंदीदा हीरो पैशन प्लस. नियम बशर्ते लागू.
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर आज पहाटे 2:30 सुमाराला प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. यात 9 जण जखमी झाले असून 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. वांद्रे टर्मिनस इथल्या फलाट क्रमांक 1 वांद्रे गोरखपूर या गाडीत बसण्यासाठी मोठी गर्दी झाल्यामुळं ही चेंगराचेंगरी झाली. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाऱ्या मजुरांचा या गर्दीत समावेश होता. दिवाळीनिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या काही प्रमुख स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री आजपासून येत्या 8 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर या स्थानकांचा यात समावेश आहे. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसोबत असणाऱ्यांना यातून सवलत मिळणार आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कोऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या आदिवासी महिलांनी यंदा बांबूपासून पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यावर भर दिला आहे. या महिलांनी आतापर्यंत 3,000 अधिक आकाशकंदील तयार केले आहेत. 8 गावांतल्या जवळपास 130 महिला, 20 पुरुष अशा 150 लोकांनी मिळून हे आकाशकंदील तयार केले आहेत. या आकाशकंदिलांना भारतासह परदेशात मागणी आहे. यंदा कंपनीच्या महिलांनी जवळपास 18 लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत न्यूझीलंड दरम्यान 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 260 धावांचं लक्ष दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित षटकात 9 बाद 159 धावा केल्या. भारताकडून राधा यादवनं 4, दीप्ती शर्मानं 2 तर सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा यांनी प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 21 षटकात 5 बाद 90 धावा झाल्या होत्या. नागपूर इथं आज सीमा शुल्क विभागानं मोठा मद्यसाठा जप्त केला. यात मद्याच्या 448 सीलबंद बाटल्या तसंच वाहन आणि मोबाईलसह 38,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या नेरगावात राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकून 25,22,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काल जप्त केला. या प्रकरणातले 3 संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा, नंतरच मग कृती करा असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आकाशवाणीवरच्या मन की बातमधून आवाहन. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर. जागतिक उद्योग विश्व भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं प्रतिपादन. आणि मुंबईत वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी. राज्यातल्या मोठ्या स्थानकावर आजपासून प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.